तो अभी फिलहाल विद्या शेळ के मॅम मेरे साथ है जिनसे हम बहुत सारी बातें कर रहे हैं। मॅम मला हे सांगा, इतक्या लांब तुम्ही प्रवास केला, तुम्हाला कधी या गोष्टीची भीती नाही वाटली? एकतर कोरोना आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही एकटे चालले आहात, सो त्यावेळेस काय?
मला एकटीचा काही विषय नव्हता की मी एकटी आहे, हा कधी मी मनामध्ये भीती नव्हती माझ्या की आय्या मी एकटी आहे आणि मी आता कसं मॅनेज करणार। मी लांबचा प्रवास पहिल्यापासून म्हणजे ओला उबेर मध्ये ज्यावेळेस मी ड्रायव्हिंग करते तेव्हापासून मी आउट ऑफ स्टेशनच बुकिंग करायचे, मला कधी काही प्रॉब्लेम नाही आला। टायर पंक्चर झालं तर टायर सुद्धा मला चेंज करता येतात, माझी वॅगनर गाडी आहे। तर मी माझ्या ज्या पुढच्या जी परिस्थिती येणार आहे माझ्यावर किंवा पुढची जी काही वेळ येणार आहे ती मला माहिती आहे। जास्त जास्त माझ्या गाडीचं वेळेवर एखाद्या वेळेस मी माझ्या निष्काळजीपणामुळे जर मी पेट्रोल नाही भरलं तर पेट्रोल संपेन, जास्तीत जास्त टायर पंक्चर होईल, या व्यतिरिक्त माझ्यावर दुसरा काही अटॅक होणार नाही या लॉकडाऊन मध्ये याची मला पूर्णपणे खात्री होती। कारण की पोलीस सतत असतात, आपले दवाखान्यामध्ये नर्सेस डॉक्टर ते पण अवेलेबल असतात, त्यामुळे ऍक्सिडेंटचा विषय येत नाही। मी खूप सेफली गाडी चालवते आणि भीती ही माझ्या मनामध्ये कधीच येत नाही, मी घाबरून कधीच कोणती गोष्ट करत नाही। त्या जे काही संकट समोर येईल त्याचं पुढचं सोल्युशन काय असेल ते अगोदर डोक्यात, म्हणजे येणाऱ्या परिस्थितीला कसं तोंड द्यायचं ते विचार करून ठेवते।
क्या बात है, बातों का सिलसिला यूं ही चलता रहेगा। स्टे ट्यून्ड टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। अक्षय बरोबर, बजाते रहो।